Voilà, mes sangles, voilà.
पहिले दिसी बोलली गंगा
मना 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 तुम्ही
पहिले दिसी बोलली गंगा बायांनू नका करू ग दंगा दशरथ राजाला जाऊ न सांगा घोडे उभारी पाचीव रंगा जो बाळ जोरे जो घोडे उभारी पाचीव रंगा जो बाळ जोरे जो दुसऱ्या रोजी बोलली बागा विनाकारण होईल दगा बायांनो तुम्ही चरणाशी लागा धन चुड्याशी रामाला मागा जो बाळ जो रे जो धन चुड्याशी रामाला मागा जो बाळ जो रे जो तिसऱ्या दिवशी बोलली उमा राम रूपाची लागा नसीमा बोला बायांनू महादेव उमा जो बाळ जो रे जो बोला बायांनू महादेव उमा जो बाळ जो रे जो चौथ्या दिवशी बोलली तारा सोनर बोलवनी आपल्या घरा बाण धनुष्ये रामाला करा जो बाळ जो रे जो बाण धनुष्ये रामाला करा जो बाळ जो रे जो पाचव्या दिवशी सटवी बोलली रामाची सीता रावणानी नेली देवा कशी तुम्हा निद्रा लागली लंका जाळून मारुती आले जो बाळ जो रे जो लंका जाळून मारुती आले जो बाळ जो रे जो सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मीमानाला शक्ती लागली पहाडा नाया गेले मारुती साजिवंत केले उर्मिला पती जो बाळ जो रे जो साजिवंत केले उर्मिला पती जो बाळ जो रे जो सातव्या दिवशी सात कुलाळ जन्मले बाळ रूप मंजूळ आले मारुती घेऊन निळ राम निघाले रावणाच्या काळ जो बाळ जो रे जो राम निघाले रावणाच्या काळ जो बाळ जो रे जो आठव्या दिवशी बोलली लीला दशरथ राजाला पुत्रही झाला कौशल्या मातीने जोकाव दिला जो बाळ जो रे जो कौशल्या मातीने जोकाव दिला जो बाळ जो रे जो नवव्या दिवशी नवल बाळाच फुलली कळी फुल कमळात परसुद्ध झाले त्या वेळीत जो बाळ जो रे जो परसुद्ध झाली त्या वेळीत जो बाळ जो रे जो दहाव्या रोजी गजा बोलले गजा नि जाऊन रावण बघा इंद्रजिताच्या उडवल्या भुजा विभीषण केला लंकेचा राजा जो बाळ जो रे जो विभीषण केला लंकेचा राजा जो बाळ जो रे जो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्म विष्णूला लागला छंद पाचवी हत्यारी रामाच्या संग जो बाळ जो रे जो पाचव्या हत्यारी रामाच्या संग जो बाळ जो रे जो बाराव्या दिवशी हकीगत सारी बिजली बत्तीची लाईट भारी उजड पडला राम दरबारी तेहतीस कोटी देव येतील दरबारी जो बाळ जो रे जो तेहतीस कोटी देव येतील दरबारी जो बाळ जो रे जो तेराव्या दिवशी लक्ष्मीमानानी आपले अवतार शोधिले त्यातून एक योगे माग लोटिले जो बाळ जो रे जो त्यातून एक योगे माग लोटिले जो बाळ जो रे जो चौदाव्या दिवशी नंदीवर बसून देसू देशी वन्य लोक लाविले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळ जो रे जो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळ जो रे जो पंधराव्या दिवशी अवतार बदलले कृष्ण पांडव पुढं निघाले कौस मामाला यांनी वधिले जो बाळ जो रे जो कौस मामाला यांनी वधिले जो बाळ जो रे जो सोळाव्या दिवशी सोळावा केला वशिष्ठ गुरु विद्या बोलला रामकृष्ण म्हणून पाना गाईला जो बाळा जो रे जो रामकृष्ण म्हणून पाना गाईला जो बाळा जो रे जो
ऐका आडाणी बाई.